आकाशवाणी लौकिका रास्ते आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 60.9% मतदानाची नोंद. सहाव्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज बिहारमध्ये 2 सभा. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनाबद्दल भारतात आज दुखवटा. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आणि आशियाई अॅथलेटिक रिले अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मिश्र संघाची विक्रमी कामगिरी. आता सविस्तर बातम्या. देशात लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा काल पार पडला. यात 60.9% मतदानाची नोंद झाल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांसह 49 मतदारसंघांमध्ये हे मतदान झालं. महाराष्ट्रातल्या 13, उत्तर प्रदेशातल्या 14, पश्चिम बंगालमधल्या 7, ओडिशा आणि बिहारमधल्या प्रत्येकी 5, झारखंडमधल्या 3 तसंच जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधल्या 1 मतदारसंघामध्ये काल मतदान झालं. जम्मू आणि काश्मीरातल्या 12 मतदारसंघात मतदान शांततेत पार पडलं. तिथं 58.73% मतदानाची नोंद झाली. तिथं 35 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतकं विक्रमी मतदान झालं आहे. बिहारमध्ये 54.85%, झारखंडमध्ये 63.7%, लडाखमध्ये 69.62%, महाराष्ट्रात 54.29%, ओडिशात 69.59%, उत्तर प्रदेशात 57.79%, तर पश्चिम बंगालमध्ये 74.65% मतदानाची नोंद झाली. या पाचव्या टप्प्याबरोबरच आता महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघांसह एकंदर 428 मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीतल्या मतदानाचीही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. दरम्यान 6व्या फेरीसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. या फेरीत प्रचारासाठी 2 दिवस उरल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळे उमेदवार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. ठिकठिकाणी प्रचारसभा, प्रचार फेऱ्या, कोपरा सभा यांचं आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी आज बिहारमध्ये मोतिहारी आणि गोरियाकोठी इथं सभा घेणार आहेत. काल त्यांनी पाटणा इथं भाजपाच्या मुख्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातल्या 25,000 महिलांशी ते आज संवाद साधणार आहेत. स्वरूपानंद संस्कृत विद्यापीठातल्या आयोजित मातृशक्ती संमेलनात ते गृहिणी, डॉक्टर, शिक्षिका, खेळाडू अशा सर्व क्षेत्रातल्या महिलांशी संवाद साधणार आहेत. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्रमंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाबद्दल भारतानं आज 1 दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी उपाध्यक्ष मोहम्मद मोखबर यांची काळजीवाहू अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी रईसी आणि होसेन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यावर्षी मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मंडळाच्या mahaHSSCBoard.in या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. गुणपडताळणीसाठी आणि गुणपत्रिकेच्या छायाप्रतींसाठी उद्यापासून 5 जूनपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करता येतील. अनुत्तीर्ण उमेदवारांसाठी पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्टमध्ये घेतल्या जातील. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 27 मे. महाराष्ट्रातील पुण्याजवळील वाघोली इथल्या दगडखाण कामगार वस्तीजवळ बेकायदा कचरा डेपो उभारल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण अर्थात एनजीटीनं पुणे महानगरपालिकेला पर्यावरणाची हानी झाल्याबद्दल 1,79,10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसंच दंडाची रक्कम 2 महिन्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करत पुन्हा वस्तीजवळ कचरा न टाकण्याचे आदेशात नमूद करण्यात आलं आहे. इथल्या कचऱ्यामुळे परिसरात डेंग्यूसारखे आजार पसरल्यानं काही जणांचा मृत्यूही झाल्याचं हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. छत्तीसगडमध्ये काल एका अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला. कबीरधाम जिल्ह्यात बाहपानी गावाजवळ एका टेम्पो चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो एका खड्ड्यात पडल्यामुळे हा अपघात झाला. या वाहनात 25 मजूर होते, त्यातल्या 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. 12 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यापैकी 6 जणांचं उपचारादरम्यान निधन झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत मत्स्य व्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार राज्यात 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण असतं. या आदेशामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांना ही मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू नाही. डॉमिनिक प्रजासत्ताकात सध्याचे अध्यक्ष लुई अबिनाडर यांची फेरनिवड झाली आहे. मॉडर्न रिव्होल्युशनरी पार्टी या पक्षाचे ते उमेदवार असून त्यांना पहिल्याच फेरीत 57% जास्त मतं मिळाली. माजी अध्यक्ष लिओनेल फर्नांडेज यांना 29%, तर सांतियागो या शहराचे माजी महापौर अबेल मार्टिनेज यांना 10% मतं मिळाली. दक्षिण लेबेनॉनमधील अनेक खेडी आणि शहरांवर काल इस्रायलनं हवाई हल्ले केले. या हल्ल्यात हिजबुल्ला संघटनेचे 5 सदस्य ठार झाले तर अन्य 5 जखमी झाले. दरम्यान आपल्या सैनिकांनी अनेक इस्रायली ठिकाणांवर हल्ले करून प्रत्युत्तर दिल्याचं हिजबुल्लानं म्हटलं आहे. देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. 21 मे 1991 या दिवशी चेन्नईजवळील श्री पेरुम्बदूर इथं आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना समाज माध्यमावरून आदरांजली वाहिली आहे. धनुर्विद्या विश्वकरंडक स्पर्धेचा दुसरा टप्पा कोरिया प्रजासत्ताकातील येचेऑन इथं आजपासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात भारतानं 5 सुवर्णपदकांसहित 8 पदकं मिळवून सर्वात उत्तम कामगिरी केली होती. दुसऱ्या टप्प्यातल्या स्पर्धा रविवारपर्यंत सुरू राहणार आहेत. तिसरा टप्पा तुर्कीमेमधील अंताल्या इथं होणार आहे, तर शेवटचा टप्पा मेक्सिकोतल्या लाक्सकाला इथं होणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या दीप्ती जीवनजी हिनं महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे. तिनं 55.7 सेकंदांचा जागतिक विक्रमही नोंदवला. यापूर्वी अमेरिकेच्या ब्रेना क्लार्क हिनं 55.12 सेकंदांचा विक्रम केला होता, तो दीप्ती हिनं मोडला. पुरुषांच्या थाळीफेक विभागात भारताच्या योगेश कथुनिया यानं रौप्य पदक मिळवलं. त्यानं 41 मीटर अंतरावर थाळीफेक केली. थायलंडमधील बँकॉक इथं सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक रिले अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मिश्र संघानं काल राष्ट्रीय विक्रम मोडत नवीन विक्रम प्रस्थापित केला. शिवाय 4x400 मीटर रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. मोहम्मद अजमल, ज्योतिका श्री, अमोज जेकब आणि सुभा व्यंकटेशन या 4 भारतीय खेळाडूंनी ही कामगिरी केली. ईशान्य भारताचा पठारी प्रदेश, मध्य प्रदेशचा उत्तर भाग आणि गुजरातमध्ये पुढच्या 3 दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत तीव्र खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगढ, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, राजस्थानचा पूर्व भाग या ठिकाणीही 24 तारखेपर्यंत मध्यम ते तीव्र उष्णतेची लाट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ईशान्य आणि मध्य भारतात पुढचे 4 दिवस तापमान 2 ते 30 अंश सेल्सिअसनं वाढेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. दक्षिण भारतात काही ठिकाणी काल पूर्व मोसमी पाऊस झाला. तामिळनाडू, पुदुच्चेरी, दक्षिण कर्नाटक, केरळ इथं मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्येला कमी दाबाचा पट्टा तयार होईल, असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात 60.9% मतदानाची नोंद. 6व्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज बिहारमध्ये 2 सभा. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनाबद्दल भारतात आज दुखवटा. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आणि आशियाई अॅथलेटिक रिले अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मिश्र संघाची विक्रमी कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.